आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 7 जून 2026. विषय: एकमेव कारण आणि निर्माण करता देव. सोनेरी मजकूर. योहान: जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. उत्तरदायी वाचन: स्तोत्र संहिता. पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग आणि जगातील सर्व लोक परमेश्वराचे आहेत. परमेश्वराने पाण्यावर पृथ्वी निर्माण केली. ती त्याने नद्यांवर निर्माण केली. परमेश्वराच्या डोंगरापर्यंत कोण जाऊ शकेल? परमेश्वराच्या पवित्र मंदिरात कोण उभा राहू शकतो? तिथे कोण उपासना करू शकतो? ज्या लोकांनी वाईट कृत्य केली नाहीत, ज्यांचे हृदय शुद्ध आहे, ज्यांनी माझ्या नावाचा उपयोग असत्य सत्य वाटावे यासाठी केला नाही आणि जे खोटे बोलले नाहीत व ज्यांनी खोटी आश्वासने दिली नाहीत, तसेच लोक तिथे आराधना करू शकतील. चांगले लोक इतरांना आशीर्वाद देण्यासाठी परमेश्वराला विनंती करतात. ते चांगले लोक देवाकडे त्यांच्या त्रात्याकडे चांगुलपणाची मागणी करतात. वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा, म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे. परमेश्वरच तो राजा आहे. तोच युद्धातला नायक आहे. वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा, म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे. तोच तो गौरवशाली राजा आहे. दडा उपदेश बायबल पासून यशया. परमेश्वर माझा प्रभू सर्व सामर्थ्यानिशी येत आहे. लोकांवर अधिकार चालविण्यासाठी तो त्याचे सामर्थ्य वापरेल. तो निर्गम. नंतर मोशे व इस्रायल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले. मी परमेश्वराला गीत गाईन कारण त्याने महान कृत्य केली आहेत. घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात फेकून दिले आहे. त्याने फारोचे रथ व स्वार यांना समुद्रात फेकून दिले. त्याने फारोचे उत्तम लष्करी अधिकारी तांबड्या समुद्रात बुडविले. तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्या विरुद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस. अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्यात असे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस. तू वाहविलेल्या जोराच्या वाऱ्याने पाणी राशी सारखे उंच उभे राहिले व जोराने वाहणाऱ्या पाण्याची टणक बिंद झाली. समुद्राचे पाणी अगदी खोलवर घट टणक बनले. शत्रू म्हणाला, मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन, त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन. माझ्या हातांनी त्यांचे सर्व काही मी स्वतः करिता घेईन. परंतु तू त्यांच्यावर फुंकर वायू सोडलास आणि समुद्राच्या पाण्याने त्यांना गडप केले. ते शिशाप्रमाणे समुद्रात खोल पाण्यात तळापर्यंत बुडाले. तू उद्धारिलेल्या लोकांना तू तुझ्या दयाळूपणाने चालविले आहेस. तुझ्या सामर्थ्याने तू त्यांना तुझ्या पवित्र आणि आनंददायी प्रदेशात नेले आहेस. मोशे इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रापासून पुढे घेऊन गेला. निर्गम. मी यावे तुझा प्रभू तुझा देव आहे. तुम्ही मिसर मध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले. निर्गम। सर्व इस्रायल लोक सिनच्या रानातून एकत्र प्रवास करत गेले। परमेश्वराने त्यांना आज्ञा केल्याप्रमाणे ते ठिकठिकाणाहून प्रवास करत रफिदीम येथे गेले आणि त्यांनी तेथे तळे दिला। तेथे त्यांना प्यावयास पाणी नव्हते। तेव्हा इस्रायल लोक मोशेविरुद्ध उठले व त्याच्याशी भांडू लागले। ते म्हणाले, आम्हाला प्यावयास पाणी दे। मोशे त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्याविरुद्ध का उठला आहात? तुम्ही परमेश्वराची परीक्षा का पाहत आहात? परंतु लोक तहानेने कासावीस झाले होते, म्हणून ते मोशेकडे कुरकुर करीतच राहिले। ते म्हणाले, तू आम्हाला मिसर देशातून बाहेर का आणलेस? आमची मुले बाळे बुरेढोरे यांना पाण्यावाचून मारण्यासाठी तेथून आम्हाला तू येथे आणलेस काय? तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, मी या लोकांना काय करू? ते मला ठार माराव्यास उठले आहेत। परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांपुढे जा, त्यांच्यापैकी काही वडीलधारी म्हणजे पुढारी माणसे तुझ्या बरोबर घे। नाईल नदीच्या पाण्यावर तुझी काठी आपटली होतीस ती तू तुझ्या बरोबर घे। होरेब डोंगरावरील एका खडकावर म्हणजे सिनाय डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन। त्या खडकावर ती आपट म्हणजे त्या खडकातून पाणी बाहेर येईल, मग लोकांनी ते प्यावे। मोशेने हे सर्व केले आणि इस्रायल लोकांच्या वडीलधाऱ्या माणसांनी म्हणजे पुढाऱ्यांनी ते पाहिले। मोशेने त्या ठिकाणाचे नाव मरीबा व मस्सा ठेवले, कारण या ठिकाणी इस्रायल लोकांनी परमेश्वराविरुद्ध बंड केले आणि त्यांनी त्याची परीक्षा पाहिली। परमेश्वर त्यांच्या बरोबर आहे किंवा नाही हे त्यांना पाहावयाचे होते। निर्गम। माझ्याशिवाय इतर कोणत्याही दैवतांची तू उपासना करू नयेस। लोक। मग आत्म्याच्या सामर्थ्यात येशू गालिलास परतला आणि मत्तय। येशूविषयीची बातमी सर्व सुरिया देशभर पसरली। मग जे दुखणेकरी होते, ज्यांना नाना प्रकारचे रोग व आजार होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षाघाती होते, अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले। मत्तय। तेव्हा एक कुष्ठरोग झालेला मनुष्य त्याच्याकडे येऊन वाकून त्याच्या पाया होऊन म्हणाला, प्रभू, तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करण्यास समर्थ आहात। मग येशूने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला व म्हटले, तू शुद्ध व्हावेस अशी माझी इच्छा आहे। आणि ताबडतोब तो कुष्ठरोगी बरा झाला। हे जे घडले ते कोणाला सांगू नकोस, तर जाऊन स्वतः ला याजकांना दाखव आणि तू कुष्ठरोगमुक्त झालास याचे प्रमाण म्हणून मोशेने ठरवून दिलेले अर्पण वाहून टाक, यामुळे तू शुद्ध झाल्याचे लोकांना कळेल। मत्तय। 6 दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपल्या बरोबर घेतले व त्यांना उंच डोंगरावर एकांती नेले। त्याचे शिष्य पाहत असतानाच येशूचे रूप पालटले, त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली। तेव्हा मोशे व एलिया हे त्याच्याशी संभाषण करीत असलेले त्यांना दिसले। पेत्र येशूला म्हणाला, प्रभू, येथे असणे हे आपणांसाठी बरे आहे। आपली इच्छा असेल तर मी येथे 3 मंडप करतो, एक आपल्यासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी। पेत्र बोलत आहे इतक्यात एका तेजस्वी ढगाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या ढगातून वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका। येशू बरोबर असलेल्या शिष्यांनी ही वाणी ऐकली, तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार भ्याले होते। तेव्हा येशू जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हणाला, उठा, घाबरू नका, मग त्यांनी आपले डोळे उघडले आणि वर पाहिले तेव्हा त्यांना येशू शिवाय दुसरे कोणीही दिसले नाही. येशू आणि त्याचे शिष्य डोंगरावरून खाली उतरत असताना येशूने त्यांना आज्ञा केली की डोंगरावर त्यांनी जे पाहिले ते कोणालाही सांगू नये. मनुष्याचा पुत्र मरणातून पुन्हा उठेपर्यंत वाट पहा. नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभू माझ्या मुलावर दया करा. त्याला फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्याला बरे करता येईना. येशूने उत्तर दिले, अहो अविश्वासू विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्या बरोबर आणखी कोठावर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा. येशूने त्या मुलामध्ये असलेल्या भूताला कडक रीतीने धमकावले तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला त्याच्यातील भूत का काढता आले नाही? तेव्हा तो म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हाला खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला म्हणू शकता, येथून निघून तेथे जा, तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही. योहान, मी तुम्हाला खरे सांगतो, मी जी कामे करतो ती कामे माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षाही मोठी कामे करील, कारण मी पित्याकडे जातो. योहान, कामे करतो जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. सायन्सर टेक्स्ट बुक सायन्सर अँड हेल्थ विथ की टू द शास्त्र वचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य, सृजनात्मक तत्व, जीवन, सत्य आणि प्रेम हे ईश्वर आहे. हे विश्व ईश्वराचे प्रतिबिंब आहे. निर्माता एकच आहे आणि निर्मितीही एकच आहे. ही निर्मिती आध्यात्मिक कल्पना आणि त्यांच्या अस्मितांच्या प्रकटीकरणातून घडते, ज्या अनंत मनात सामावलेल्या आहेत आणि ज्यांचे प्रतिबिंब कायमचे उमटत राहते. या कल्पना अतिसूक्ष्मापासून अनंतापर्यंत विस्तारलेल्या आहेत आणि सर्वोच्च कल्पना म्हणजे ईश्वराची पुत्रे आणि कन्या आहेत. मोशेने यहोवाच्या 10 शिष्यांना दिलेली पहिली आज्ञा घोषित केली, माझ्या समोर तू इतर देवांना मानू नकोस. प्राचीन काळी उच्च समीक्षा म्हणून ओळखले जाणारे निर्मितीचे पौराणिक मानवी सिद्धांत रोम आणि ग्रीस मधील सुसंस्कृत विद्वानांमधून उदयास आले, परंतु त्यांनी दैवी मनाद्वारे झालेल्या निर्मितीच्या अचूक दृष्टिकोनासाठी कोणताही आधार दिला नाही. मरणशील मानवाने मानवी संकल्पनांद्वारे देवत्वाला तुच्छ लेखण्यासाठी आपल्या डोळ्यांशी करार केला आहे. भौतिक इंद्रियांच्या संगतीत मानव सर्व गोष्टींकडे मर्यादित दृष्टिकोनातून पाहतो. देव देहधारी किंवा भौतिक आहे हे कोणत्याही मनुष्याने मान्य करू नये. पवित्र शास्त्राचे शास्त्रीय विवेचन योग्यरित्या जुन्या कराराच्या सुरुवातीपासून सुरू होते. याचे मुख्य कारण म्हणजे देवाच्या वचनाचा आध्यात्मिक अर्थ त्याच्या सुरुवातीच्या अभिव्यक्तींमध्ये. अनेकदा तत्कालीन संदर्भामुळे इतका दडपला जातो की त्याला स्पष्टीकरणाची गरज भासते. याउलट नव्या करारातील कथा अधिक स्पष्ट आहेत आणि थेट हृदयाच्या जवळ जातात. येशू त्यांवर प्रकाश टाकतो, नश्वर अस्तित्वाची दारिद्र्यता दाखवतो, परंतु मानवी गरजा आणि दुःखाची भरपाई आध्यात्मिक लाभाने भरभरून करतो. सत्याचे मूर्तिमंत रूप, आश्चर्य आणि वैभवाचे ते विशाल रूप जे देवदूत केवळ कुजबुजू शकत होते आणि जे ईश्वराने प्रकाश व सुसंवादाने प्रकट केले, ते सर्वव्यापी प्रेमाशी सुसंगत आहे. येशूने शिकवलेला ख्रिस्ती धर्म हा कोणताही पंथ, विधींची प्रणाली किंवा कर्मकांडी यहोवाकडून मिळालेली विशेष देणगी नव्हता, तर तो केवळ ख्रिस्ताच्या किंवा सत्याच्या नावाने नव्हे, तर सत्याचे प्रकटीकरण करून चूक दूर करणाऱ्या आणि आजारी लोकांना बरे करणाऱ्या दैवी प्रेमाचे प्रदर्शन होते, जसे दैवी प्रकाशाच्या चक्रांमध्ये घडणे आवश्यक आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की येशूच्या काळात होऊन गेलेल्या एका न्यायाधीशाने अशी नोंद केली आहे, त्याचा धाक भयंकर आहे. आपल्या प्रभूंची कठोर भाषा या वर्णनाची पुष्टी करते. चुकीबद्दल त्याने दिलेली एकमेव सभ्य शिक्षा होती, माझ्यापासून दूर हो सैताना. येशूची कानोघाडणी नेमकी आणि भेदक होती याचा आणखी प्रबळ पुरावा त्याच्या स्वतःच्या शब्दांत आढळतो, जे भूते काढताना आणि आजारी व पापी लोकांना बरे करताना अशा जोरदार शब्दांची आवश्यकता दर्शवते. चुकीचा त्याग केल्याने भौतिक जाणीव तिच्या खोट्या दाव्यांपासून मुक्त होते. खडकातून झरे वाहत होते आणि आकाशातून मानना पडत होता. राष्ट्रीय समृद्धीमध्ये हिब्रूंच्या यशासोबत चमत्कार घडत होते, पण जेव्हा ते खऱ्या विचारांपासून दूर गेले तेव्हा त्यांच्या नैतिकतेचा ऱ्हास सुरू झाला. चुकीचा नायनाट करणारे हे महान सत्य आहे की ईश्वर जो सद्गुणी आहे तोच एकमेव मन आहे, आणि त्या अनंत मनाची काल्पनिक विरोधी संकल्पना ज्याला सैतान किंवा दुष्टता म्हटले जाते ती मन नाही, सत्य नाही, तर बुद्धी किंवा वास्तविकता नसलेली एक चूक आहे. मन एकच असू शकते कारण ईश्वर एकच आहे, आणि जर मानवांनी दुसऱ्या कोणत्याही मनाचा दावा केला नसता आणि दुसरे काहीही स्वीकारले नसते तर पाप अज्ञात राहिले असते. विचार बीज किंवा फुलाचे एकमेव बुद्धिमत्ता किंवा सार म्हणजे त्याचा निर्माता परमेश्वर होय. मन हा सर्वांचा आत्मा आहे. मन हे जीवन, सत्य आणि प्रेम आहे जे सर्वांवर शासन करते. जी शक्ती पाप बरे करते ती आजारपणही बरे करते. जेव्हा ख्रिस्ताने मुकेपणाचा सैतान काढला तेव्हा असे झाले की सैतान निघून गेल्यावर मुका बोलू लागला. आज इस्रायलच्या पवित्र देवाला मर्यादित करून आणि देव रानात मेष तयार करू शकतो का, असा प्रश्न विचारून यहुद्यांनी केलेल्या अपराधाची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. देव काय करू शकत नाही? भौतिक प्रतिकारापेक्षा आध्यात्मिक शक्ती श्रेष्ठ आहे यावर विश्वास ठेवण्यास दैवी अधिकार आहे. चमत्कार ईश्वरी नियम पूर्ण करतो पण त्या नियमाचे उल्लंघन करत नाही. सध्या ही वस्तुस्थिती स्वतः चमत्कारापेक्षाही अधिक रहस्यमय वाटते. स्तोत्रकर्त्याने गायले आहे, हे सागर तुला काय झाले होते की तू पळून गेलास, हे जॉर्डन तुला मागे हटवले गेले, हे पर्वतांनो तुम्ही मेंढ्यांप्रमाणे उड्या मारल्या आणि हे लहान टेकड्यांनो कोकरांप्रमाणे, हे पृथ्वी परमेश्वराच्या उपस्थितीत याकोबाच्या देवाच्या उपस्थितीत थथर काम चमत्कार कोणतीही अव्यवस्था निर्माण करत नाही, उलट तो मूळ सुव्यवस्था उलगडतो आणि ईश्वरी अपरिवर्तनीय नियमाचे विज्ञान स्थापित करतो. केवळ आध्यात्मिक उत्क्रांतीच दैवी शक्तीच्या वापरास पात्र आहे. ज्या दिव्य मनाने मानवाला निर्माण केले ते स्वतःची प्रतिमा आणि साम्य टिकवून ठेवते. संत पॉल घोषित करतात त्याप्रमाणे मानवी मन ईश्वराच्या विरोधात आहे आणि त्याला दूर ठेवले पाहिजे. जे काही खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहे ते केवळ दिव्य मन आणि त्याची कल्पना आहे, आणि याच मनात संपूर्ण अस्तित्व सुसंवादी व शाश्वत आढळते। हे सत्य पाहणे आणि मान्य करणे, या शक्तीला शरण जाणे आणि सत्याच्या मार्गदर्शनाचे अनुसरण करणे हाच सरळ आणि अरुंद मार्ग आहे। जीवन म्हणजे शाश्वत मी आहे, ते अस्तित्व जे होते आहे आणि असेल, ज्याला काहीही पुसून टाकू शकत नाही। ज्याप्रमाणे इस्रायलच्या मुलांना मानवी भीतीची गडद भरती ओहोटी पार करून तांबड्या समुद्रातून विजयीपणे मार्ग दाखवण्यात आला, ज्याप्रमाणे त्यांना मानवी आशांच्या विशाल वाळवंटातून थकून चालत प्रतिज्ञा केलेल्या आनंदाची अपेक्षा करत अरण्यातून नेण्यात आले, त्याचप्रमाणे आध्यात्मिक कल्पना सर्व सत्व इच्छांना इंद्रियांपासून आत्म्याकडे, अस्तित्वाच्या भौतिक जाणीवेपासून आध्यात्मिकतेकडे आणि देवावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केलेल्या गौरवापर्यंतच्या प्रवासात मार्गदर्शन करेल। मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू। रोजची प्रार्थना। दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। तुझे राज्य ये, माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या, आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे। हेतू व कृतींचा नियम। द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये। विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये। या चर्च मधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी। कर्तव्याची सतर्कता। आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल। त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल।